आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 25 फेब्रुवारी 2024. विषय मन. सोनेरी मजकूर. रोमकरांस. सर्वजण एक मुखाने देव जो आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता याला गौरव द्यावे. उत्तरदायी वाचन यशया. मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल, तुम्ही माझ्याकडे या, मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन. म्हणून फार उशीर होण्याआधी परमेश्वराला शोधा, तो जवळ असतानाच त्याला बोलवा. दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे, त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे, त्यांनी परमेश्वराला शरण यावे, मग परमेश्वर त्यांचे दुःख हलके करील. आमचा देव क्षमाशील आहे म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण जावे. परमेश्वर म्हणतो, तुमचे विचार माझ्यासारखे नाहीत, तुमचे मार्ग माझ्या मार्गांसारखे नाहीत. स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे, त्याच्याप्रमाणे माझे मार्ग आणि विचार तुमच्यापेक्षा उच्च आहेत. परमेश्वर स्वतः असे म्हणाला, पाऊस वा बर्फ आकाशातून पडल्यावर पुन्हा आकाशात जात नाही, तर तो जमीन भिजवितो, नंतर जमिनीतून रोपे अंकुरतात आणि वाढतात. त्यापासून शेतकऱ्यांना बी मिळते आणि लोकांना धान्य मिळते. धान्याची लोक भाकरी करतात, तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द परत येत नाहीत, तर त्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडतात. म्हणजेच माझे शब्द मला पाहिजे असलेल्या गोष्टी घडवून आणतात. मी त्यांना ज्या गोष्टी करण्यासाठी पाठविलेले असते त्या गोष्टी करण्यात ते यशस्वी होतात. माझे शब्द आनंदाने बाहेर जातील आणि शांती घेऊन येतील. दडा उपदेश. बायबल पासून मत्तय. येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. मत्तय. आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, मत्तय, तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही सांगण्यापूर्वी तुमच्या पित्याला ठाऊक असते. तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील. मत्तय. नियमशास्त्राच्या काही शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, हा मनुष्य तर ईश्वराची निंदा करीत आहे. त्यांचे विचार ओळखून येशू म्हणला, तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता? मत्तय. मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. सर्व लोक चकित झाले. ते म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल काय? परुषांनी लोकांना हे बोलताना ऐकले. परुषी म्हणाले, भूते काढण्यासाठी येशू बालजबूल सैतानाचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा प्रमुख आहे. परुषी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही. आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे, मग त्याचे राज्य कसे टिकेल? परंतु मी जर देवाच्या सहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यापर्यंत आले आहे हे निश्चित समजा. लोक काही लोक एका अर्धांगवायू झालेल्या मनुष्याला बिछाण्यात घालून घेऊन आले. त्यांनी त्याला आत आणण्याचा व येशू समोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विश्वास पाहून येशू त्याला म्हणाला, मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. नियमशास्त्राचे शिक्षक आणि परुषी स्वतःशी विचार करू लागले, हा कोण आहे जो असे दुर्भाषण करीत आहे? देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो? पण येशू विचार जाणून होता. तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपल्या अंतःकरणात असा विचार का करता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे किंवा उठा आणि चालू लाग यांतील कोणते म्हणणे सोपे आहे? पण तुम्हाला हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. तो अर्धांगवायू झालेल्या मनुष्याला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपला बिछाना उचल आणि घरी जा. ताबडतोब तो उभा राहिला. ज्या बिछाण्यावर तो झोपला होता तो त्याने उचलला व देवाची स्तुती करीत आपल्या घरी गेला. योहान परुषांनी हे ऐकले की येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करून घेत आहे, म्हणून येशू यहुदियातून निघून परत गालील प्रांतात गेला. गालिलाकडे जाताना येशूला शोमरोन प्रांतातून जोवे लागले. याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता, म्हणून येशू विहिरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती. तवा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी स्त्री त्या विहिरीवर आली. येशू तिला म्हणाला, मला प्याव्यास पाणी दे. ती शोमरोनी स्त्री म्हणाली, तुम्ही यहुदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्याव्यास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते. यहुदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. येशूने उत्तर दिले, देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणी मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते. ती म्हणाली, महाराज, जिवंत पाणी तुम्हाला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही. आमचा पिता पूर्वज याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय? याकोबानेच ही विहीर आम्हाला दिली. ते स्वतः या विहिरीचे पाणी पित असत, शिवाय त्यांची मुले व गुरेढोरे याच विहिरीचे पाणी पित असत. येशू म्हणाला, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंत काळचे जीवन मिळेल. ती स्त्री येशूला म्हणाली, महाराज, ते पाणी मला द्या म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही. येशूने तिला सांगितले, जा, तुझ्या पतीला घेऊन इकडे ये. ती स्त्री म्हणाली, मला पती नाही. येशू तिला म्हणाला, हे तू बरोबर सांगितलेस की तुला नवरा नाही. खरे तर तुझे 5 पती झाले आणि आता तू ज्याच्या बरोबर राहतेस तो तुझा पती नाही. तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस. ती स्त्री म्हणाली, महाराज, मला आता कळले की तुम्ही एक संदेष्टा आहात. आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत, परंतु तुम्ही यहुदी लोक म्हणता की यरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहिजे. येशू म्हणाला, बाई, माझ्यावर विश्वास ठेव. अशी वेळ येत आहे की आपल्या पित्याची देवाची उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही. असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील. तशी वेळ आता आलेली आहे आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत. देव आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे. ती स्त्री म्हणाली, मशीहा येणार आहे हे मला माहीत आहे. मशीहा येईल तेव्हा तो आम्हाला प्रत्येक गोष्ट समाजावून सांगेल. येशू म्हणाला, ती व्यक्ती तुझ्याशी आता बोलत आहे, मीच तो मशीहा आहे. फिलिप पैकरांस. ख्रिस्त येशूच्या ठाई जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. तेथे फक्त एकच मन आहे आणि हे सदैव सर्व शक्तिमान मन मनुष्याद्वारे प्रतिबिंबित होते आणि संपूर्ण विश्वाचे संचालन करते. तुम्ही शिकाल की ख्रिश्चन सायन्स मध्ये पहिले कर्तव्य म्हणजे देवाची आज्ञा पाळणे, एक मन असणे आणि दुसऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करणे. देव काय आहे याच्या अज्ञानात मोठी अडचण आहे. देव जीवन सत्य आणि प्रेम मनुष्याला अमर बनवतात. अमर मन सर्वांवर नियंत्रण ठेवणारे भौतिक क्षेत्रात तथाकथित तसेच आध्यात्मिक क्षेत्रात सर्वोच्च म्हणून ओळखले पाहिजे. फक्त एक मी किंवा आपण परंतु एक दैवी तत्व किंवा मन सर्व अस्तित्व नियंत्रित करते. पुरुष आणि स्त्री त्यांच्या वैयक्तिक वर्णांमध्ये कायमचे अपरिवर्तित एका तत्वाद्वारे शासित. देवाच्या सृष्टीतील सर्व वस्तू एक मन प्रतिबिंबित करतात आणि जे या एका मनाला प्रतिबिंबित करत नाही ते खोटे आणि चुकीचे आहे. अगदी जीवन पदार्थ आणि बुद्धिमत्ता या दोन्ही मानसिक आणि भौतिक आहेत असा विश्वास देखील आहे. नश्वर मन पुष्टी करते की मन शरीराच्या अधीन आहे. शरीर मरत आहे, ते गाडले पाहिजे आणि धुळात विघटित केले पाहिजे. परंतु नश्वर मनाचे पुष्टीकरण खरे नाही. देव माणसासाठी त्याच्या विश्वासापेक्षा जास्त आहे आणि आपण जितके कमी पदार्थ किंवा त्याचे नियम मान्य करू तितके अधिक अमरत्व आपल्याजवळ आहे. जेव्हा पदार्थावरील विश्वास जिंकला जातो तेव्हा चेतना एक चांगले शरीर तयार करते. आध्यात्मिक समजुतीने भौतिक विश्वास दुरुस्त करा आणि आत्मा तुम्हाला नव्याने तयार करेल. देवाला अपमानित केल्याशिवाय तुम्ही पुन्हा कधीही घाबरणार नाही आणि हृदय किंवा शरीराचा कोणताही भाग तुमचा नाश करू शकेल यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सृष्टीचे विज्ञान जाणून घेऊन ज्यामध्ये सर्व मन आणि त्याच्या कल्पना आहेत. येशूने आपल्या देशबांधवांच्या भौतिक विचारांना फटकारले. तुम्ही आकाशाचा चेहरा ओळखू शकता परंतु तुम्ही काळाची चिन्हे ओळखू शकत नाही का? इंद्रिय विषयांवर रमण्यापेक्षा आपण देवाच्या आध्यात्मिक कल्पना जाणून घेण्याचा आणखी किती प्रयत्न केला पाहिजे? आत्म्याची लय ओळखण्यासाठी आणि पवित्र होण्यासाठी विचार पूर्णपणे आध्यात्मिक असणे आवश्यक आहे. ख्रिस्त ही खरी कल्पना आहे ज्याचा आवाज चांगला आहे. देवाने दिलेला दैवी संदेश मानवाच्या चेतनेशी बोलत आहे. ख्रिस्त निराकार आध्यात्मिक होय दैवी प्रतिमा आणि समानता इंद्रियांचे भ्रम दूर करणारा मार्ग सत्य आणि जीवन आजारी लोकांना बरे करणे आणि वाईट गोष्टी काढून टाकणे पाप रोग आणि मृत्यू नष्ट करणे. पॉल म्हणतो त्याप्रमाणे एक देव आहे आणि देव आणि मनुष्य यांच्यामध्ये एक मध्यस्थ आहे ख्रिस्त येशू मनुष्य. देव मनुष्यासह विश्व निर्माण करतो आणि त्याचे संचालन करतो. विश्व आध्यात्मिक कल्पनांनी भरलेले आहे ज्याचा तो उत्क्रांत करतो आणि ते त्यांना घडवणाऱ्या मनाच्या आज्ञाधारक असतात. नश्वर हे देवाच्या स्वतःच्या प्रतिमेत निर्माण झालेले अमर लोकांसारखे नसतात, परंतु अमर्याद आत्मात सर्वस्व आहे. नश्वर चेतना शेवटी वैज्ञानिक सत्याला प्राप्त होईल आणि नाहीशी होईल, आणि परिपूर्ण आणि सदैव अखंड असण्याची खरी जाणीव दिसून येईल. वास्तविक कल्पना भ्रमांपासून कशा वेगळ्या केल्या जाऊ शकतात? प्रत्येकाचे मूळ जाणून घेऊन कल्पना ही दैवी मनातून निर्माण झालेली असते. विचार, मेंदू किंवा पदार्थातून पुढे जाणे हे नश्वर मनाचे शाखा आहेत. ते नश्वर भौतिक विश्वास आहेत. कल्पना आध्यात्मिक, सुसंवादी आणि शाश्वत असतात. आपल्या गुरुने मानवजातीचे विचार सहजपणे वाचले आणि या अंतर्दृष्टीने त्यांना ते विचार योग्यरित्या निर्देशित करण्यास अधिक सक्षम केले. आमच्या गुरुने नश्वर मनाचे वैज्ञानिक आधारावर वाचन केले. ते मनाच्या सर्व उपस्थितीचे या विवेकाचा अंदाज एका मनाच्या असीम क्षमतांशी आध्यात्मिक वाढ आणि एकात्मता दर्शवते. त्याच्या मनाचा प्रभाव नेहमी बरे होण्यासाठी आणि वाचवण्यासाठी होता, आणि हेच नश्वर मन वाचण्याचे खरे विज्ञान आहे. पॉल म्हणाला, आध्यात्मिक विचार करणे हे जीवन आहे. आपण आपल्या अध्यात्माच्या प्रमाणात सत्य आणि प्रेमाप्रती आपली निष्ठा या प्रमाणात देव किंवा जीवनाकडे जातो, आणि त्या प्रमाणात आपल्याला सर्व मानवी गरजा माहीत आहेत, आणि आपण आजारी आणि त्यांना बरे करण्याच्या हेतूने पाप करणाऱ्यांचा विचार ओळखण्यास सक्षम आहोत. कोणत्याही प्रकारची चूक देवाच्या नियमापासून लपून राहू शकत नाही. हे मन वाचन हे स्पष्टीकरणाच्या विरुद्ध आहे. हा आध्यात्मिक समाजाचा प्रकाश आहे जो आत्म्याची क्षमता दर्शवितो, भौतिक अर्थाची नाही. ही आत्मा भावना मानवी मनाला येते जेव्हा नंतरचे दैवी मनाला प्राप्त होते. अशा अंतर्ज्ञानामुळे जे काही आहे ते प्रकट होते आणि सुसंवाद टिकवून ठेवते, जे एखाद्याला चांगले करण्यास सक्षम करते परंतु वाईट नाही. जेव्हा आपण या पद्धतीने मानवी मन वाचण्यास सक्षम असाल आणि आपण नष्ट करणारी त्रुटी ओळखू शकाल, तेव्हा आपण उपचाराच्या परिपूर्ण विज्ञानापर्यंत पोहोचाल. शोमरोनी स्त्री म्हणाली, ये एक माणूस पहा ज्याने मला जे काही केले ते सर्व सांगितले, हा ख्रिस्त नाही का? असे नोंदवले गेले आहे की येशू जेव्हा तो एकदा त्याच्या विद्यार्थ्यांसोबत प्रवास करत होता तेव्हा त्यांचे विचार माहीत होते. ते वैज्ञानिक दृष्ट्या वाचा. त्याचप्रमाणे त्याने रोग ओळखले आणि आजारी लोकांना बरे केले. एका क्षणासाठी जागरूक व्हा की जीवन आणि बुद्धिमत्ता पूर्णपणे आध्यात्मिक आहेत, ना पदार्थात ना, आणि शरीर मग तक्रार करणार नाही. आजारपणाच्या विश्वासाने त्रस्त असल्यास तुम्ही अचानक बरे व्हाल. जेव्हा शरीर आध्यात्मिक जीवन, सत्य आणि प्रेम यांच्याद्वारे नियंत्रित केले जाते तेव्हा दुःखाचे आनंदात रूपांतर होते. मनुष्य त्याच्या निर्मात्याद्वारे शासित, दुसरे कोणतेही मन नसलेले, सर्व गोष्टी त्याच्याद्वारे देवाचे वचन बनविल्या गेल्या आहेत, आणि त्याच्याशिवाय काहीही बनवले गेले नाही. इंजेलिसच्या विधानावर आधारित आहे. पापावर विजय मिळवू शकतो, आजारपण आणि मृत्यू. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.